माणसाला पशुवत वागवणारा समाज आणि वर्णभेद जातीभेदाचा काळोख यात राहायचं नाही. आता बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश आणि स्वतःची जाणीव घेऊन आपण सारे प्रकाशित होऊया. अत्त दीप भव या बुद्धाच्या मार्गाने आपण सारे गाऊया. पेटवू या मशाली पुन्हा पुन्हा, जाळू काळोख सारा पुन्हा.
पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा, पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा, जाळू काळोख सारा पुन्हा, जाळू काळोख सारा पुन्हा. दीप उजळून हृदयांतरीचे, प्राशुया बोधामृत पुन्हा पुन्हा. पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा, पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा. शाही नव्या रूपाची आघात करती पुन्हा, ओ बेबंद शाही नव्या रूपाची आघात करती पुन्हा. बेबंद शाही नव्या रूपाची आघात करती पुन्हा. डाव कुटिल तेचे ओळखुना, बिमोड करूया पुन्हा पुन्हा. पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा, पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा. बेईमानी अपुल्याच बांधवांशी आधार द्यावा पुन्हा, नको बेईमानी अपुल्याच बांधवांशी आधार द्यावा पुन्हा. नको बेईमानी अपुल्याच बांधवांशी आधार द्यावा पुन्हा. काट वेचून त्यांच्या पथाचे, जीवन मार्ग सुलभ करावा पुन्हा. पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा, पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा. जग हे क्षणोक्षणी बदलणारे अजेय असते नीती पुन्हा। जग हे क्षणोक्षणी बदलणारे अजेय असते नीती पुन्हा। जग हे क्षणोक्षणी बदलणारे अजेय असते नीती पुन्हा। विवेक सदाचार अंगीकारून स्मरूया बुद्ध भीम पुन्हा पुन्हा। पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा, पेटवूया मशाली पुन्हा पुन्हा।